इब्री लोकास पत्र अध्याय 5. प्रत्येक प्रमुख याजक मनुष्यांपैकी घेतलेला असल्यामुळे देवविषयक गोष्टींबाबत तो मनुष्यांकरिता नेमिलेला असतो, यासाठी की त्याने पापांबद्दल दाने व यज्ञपशु अर्पावे. अज्ञानी व बहकणारे यांच्याबरोबर तो सौम्यतेने वागणारा असतो, कारण तोही स्वतः अशक्तपणाने व्याप्त आहे. आणि या अशक्तपणामुळे त्याने जसे लोकांसाठी तसे स्वतःसाठीही पापांबद्दल अर्पण केले पाहिजे. ही पदवी कोणी आपणहून घेत नाही, तर अहरोनाप्रमाणे देवाने ज्याला पाचारण केले आहे त्याला मिळते. तदनुसार ख्रिस्तानेही प्रमुख याजक होण्यासाठी आपणा स्वतःला गौरविले नाही, तर ज्याने त्याला म्हटले की
तू माझा पुत्र आहेस, आज मी तुला जन्म दिला आहे, त्याने त्याला गौरविले.
त्याप्रमाणे दुसऱ्या ठिकाणीही तो म्हणतो
मलकी सदेकाच्या संप्रदायाप्रमाणे तू युगानुयुग याजक आहेस.
त्याने आपल्या देहावस्थेच्या दिवसात स्वतःला मरणापासून तारावयास जो शक्तिमान त्याजवळ मोठ्या आक्रोशाने व अश्रुगाळीत प्रार्थना व विनवणी केली आणि ती त्याच्या सुभक्तीमुळे ऐकण्यात आली. तो पुत्र असताही त्याने जे दुःख सोशिले तेणे करून तो आज्ञांकितपणा शिकला आणि सिद्ध होऊन तो आपल्या आज्ञेत राहणाऱ्या सर्वांचा युगानुयुगाचा तारणकर्ता झाला. त्याला मल्किसदेकाच्या संप्रदायाप्रमाणे प्रमुख याजक असे नाव देवाकडून देण्यात आले. याविषयी आम्हास पुष्कळ सांगावयाचे आहे, ते तुम्हा समजवून सांगणे कठीण आहे, कारण तुम्ही ऐकण्याविषयी मंद झाला आहात. जे तुम्ही इतक्या काळात शिक्षक होण्यास पाहिजे होता त्या तुम्हास देवाच्या वचनांची मुळाक्षरे पुन्हा कोणीतरी शिकवावी याची गरज आहे. आणि ज्यास जड अन्न सोसत नाही दूधच पाहिजे असे तुम्ही झाला आहात. दुधावर राहणारा नीतिमत्वाच्या वचनाविषयी अपरिचित असतो, कारण तो बाळक आहे. ज्यांच्या इंद्रियास वहिवाटीने पथ्यापथ्य समजण्याचा अभ्यास झाला आहे अशा प्रौढ मनुष्यांसाठी जडांना आहे.